चीनीमंडी.com पॉडकास्ट।
संजीवनी साखर कारखाना बंद होणार नाही, प्रमोद सावंत। धारबरोरा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद करण्यासंदर्भात राज्य सरकारची कोणतीही योजना नसल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं। तसंच या कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सांगण्याचे आदेश कृषी विभागाला देऊन या शेतकऱ्यांकडून इतर पिकांची लागवड करून घेण्याच्या सूचनाही दिल्या। ते म्हणाले, साखर कारखाना बंद होणार नाही, कारखान्याची व्यवहार्यता तसंच ऊसाचं कारखान्यांना होणारं गाळप या गोष्टी समजून घेण्यासाठी अभ्यासाचं आयोजन केलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच ऊस उत्पादन केलं आहे त्यांचा ऊस घेण्यासंदर्भात सावंत यांनी खासगी साखर कारखान्यांना सांगितलं आहे।